आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी प्राप्ती गांवकर तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी नव्या नागरी पुरवण कार्यालयाचे उक्तावण. गोंयचे नाव घालून ऑनलायन पद्दतींतल्यान लोकांक पयशे घेवन टोपी घालपाचे प्रकार घडटात अशें गोंय पुलिसेच्या नदरेक आयला अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणे खातीर पालक शिक्षकांनी या धोरणाची मूळ तत्वां समजून घेवची अशें आवाहन गोवा एससीईआरटीच्यो संचालक मेघना शेटगांवकर हांणी केलां. फुडले 15 दीस पावपा इतको गॅस सिलिंडराचो साठो राज्यांत आसा अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सभाघराक दिल्या. फोंडेच्या विभागीय कृशी खात्याच्या नव्या कार्यालयाचे आणि इमारतीचे आयज मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तावण केले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आयज फोंडेच्या कृशी बाजार संकुलांत नवीन फोंडे तालुका नागरी पुरवण कार्यालयाचे उक्तावण जाले. तशेंच मुखेलमंत्र्यान या वेळार प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न येवजणे खाला सवाय धान्य दुकानदारांक 3.17 कोटी रुपया कमिशन वितरीत केले. या वेळार उलयताना मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सवाय धान्य दुकानदारांक सरकाराकडल्यान सतत सहकार्य करपाचे आणि फुडाराक तांचे कमिशन वाढोवपाचे उतर दिले. या कार्यावळीक फोंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष विरेंद्र ढवळीकर, आदले खासदार नरेंद्र सावयकर, नागरी पुरवण खात्याचे सचिव, नागरी पुरवण संचालक, जिल्हा पंचायत सदस्य प्रितेश गांवकर, सवाय धान्य दुकानदार आणि नागरी पुरवण आणि गिरायक व्यवहार खात्याचे हेर अधिकारी उपस्थित आशिल्ले. गोयांत शिंदळकी वेवसाय ऑपरेट जायना. गोयचे नाव घालून ऑनलायन पद्दतींतल्यान लोकांक पयशे घेवन टोपी घालपाचे प्रकार लेगीत घडटात अशें गोय पोलिसेच्या नदरेक आयला अशी माहिती मुखेलमंत्री तशेंच गृहमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिला. गोयांत मनीस तस्करीचे बेकायदेशीर वेपार चलतात असो आरोप विरोधी पक्षाचे फुडारी युरी आलेमांव, विरेश बोरकार, क्रूज सिल्वा, एल्टन डिकोस्टा, विजय सरदेसाय हांणी लक्षवेधी सुनावणे वेळार केल्लो. या वेळार मुखेलमंत्र्यान अशा सगळ्या प्रकाराची तपासणी करून कारवाय करता अशें आश्वासन दिला. आमदार मायकल लोबो हांणी हाका लागून गोयच्या पर्यटनाचेर दाग लागता अशें म्हणला. तशेंच आमदार निलेश काब्राल हांणी दर 15 दिसांनी अशा घडणुकीविशी नियाळ गृह खात्यांक घेवचो अशी मागणी केल्या. शिक्षण संचालनालयान 2024-27 शैक्षणिक वर्सा संबंधान कांय नवे निर्देश आयज जारी केल्यात. नव्या निर्देशाप्रमाण 5वी ते 9वी मेरेनच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची समयी परीक्षा सोपले उपरांत 13 मार्च ते 30 मार्च मेरेन सुटी जाहीर केल्या. 31 मार्चाक 6वी ते 9वी आणि 11वेचो अंतिम निकाल जाहीर करून या वर्गा खातीर 1 एप्रील सावन नव्या शैक्षणिक वर्साक सुरू करपा संबंधान लेगीत आयज उजवाडायल्ल्या पत्रकांत स्पष्ट निर्देश दिल्यात. 1ली ते 4थी मेरेनच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्यो परीक्षा या महिन्याच्या निमणे मेरेन घेऊन तांचो अंतिम निकाल 30 एप्रील 2024 मेरेन जाहीर करचो अशें या परिपत्रकान म्हळा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणे खातीर पालक शिक्षकांनी या धोरणाची मूळ तत्वां समजून घेवची अशें आवाहन गोवा एससीईआरटीच्यो संचालक मेघना शेटगांवकर हांणी केला. त्यो आयज फोंड्या राजीव गांधी कला मंदीर सभाघरांत फोंड्या तालुक्यांतल्या पालक शिक्षक आनी वेवस्थापन प्रतिनिधींकडेन उलयताल्यो. नव्या शिक्षणीक धोरणांत शिकपाची, शिकोवपाची आनी परिक्षेची पद्दत बदल्ल्या ती पालकांनी समजून घेवची अशें तांणी आवाहन केलें. फुडले 15 दीस पावपा इतको गॅस सिलिंडराचो साठो राज्यांत आसा अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सभाघराक दिल्या. आपणे हे विशीं केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाकडेन उलोवप केला. आखाती देशांत चलिल्ल्या गॅराच्या फाटभुयेर एलपीजी पुरवण बंद जातली अशी भिरांत सद्याक पातळ्ळ्या हे फाटभुयेर केंद्र सरकारान 3 सदस्यीय समिती स्थापन केल्या. जाल्यार केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयान प्रत्येक राज्यात एलपीजी गॅस सिलेंडराचो कितलो साठो आसा ताचो अहवाल मागयला. हे विशी आयज गोंय सरकार गोंयच्या वेवसायीक तशेंच घरगुती एलपीजी गॅस सिलेंडराचो साठो तशेंच कितल्या प्रमाणात ही पुरवण दर म्हयन्याक लागता ताची माहिती केंद्रीय समितीक धाडटले अशी माहिती मुखेलमंत्र्यान या वेळार दिली.
हांव ऑलरेडी आमी स्टॉक जो पूर्ण गोंयांत आसा सगळ्या एजन्सी कडेन उलोवन घे म्हटला. तो काल सर्कुलर आयला की कमर्शियलांक दिवपाचे बंद कर म्हणून. हांव राती पेट्रोलियम मिनिस्टरा कडेन उलयलां आनी रिगार्डींग आज दनपार पर्यंत तांच्यांनी एक कमिटी काडल्या केंद्रात की तीग जाणांचे सेक्रेटरी लेवलाचेर खंयच्या खंयच्या स्टेटींत कितलो स्टॉक अवेलेबल आसा आनी कितलो कमर्शियल आनी रेजिडेंशियल कितले आमी करपाक शकता ह्या विशयाचेर. आयज दनपार मेरेन आमचो गोंयचो रिपोर्ट जो आहा पळय न्हू तेका धाडटा आनी तेज्या उपरांत इन्स्ट्रक्शन जी आहा पळय न्ही सगळ्या गोंयांत जितके सप्लायर्स आसात आनी एजंट्स आसात त्या सगळ्या जाणांक दनपाराच्या पर्यंत इन्स्ट्रक्शन्स वयतली. आत्ताच्या घडीक तरी म्हणजे गोंयात एट प्रेझेंट मिनिमम टू मिनिमम 15 डेजचो स्टॉक अवेलेबल आहे.
व्यावसायिक सिलेंडर पुरवण बंद जायत जाल्यार गोंयातली रेस्टॉरंटां हॉटेल व्यवसायांचेर परिणाम जातलो. ती बंद दवरची पडटली अशी भिरांत काल कळंगूटचे आमदार मायकल लोबो हांणी व्यक्त केली. जाल्यार आखाती देशांत चलिल्ल्या गेर्राच्या फाटभुंयेर आश्रिया देश सद्य पर्याय जावंक शकता अशें मत तांणी उक्तायलें. फोणेच्या ग्रँड सेलिब्रेशन हॉलांत मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सवाधान्य विकपी येवजणेची सुवात केली. ग्रँड सेलिब्रेशन हॉल एग्री बाजार कॉम्प्लेक्स हांगा जाल्ल्या कार्यावळींत आमदार गोविंद गावडे, विभागाचे संचालक जयंत तारी, सचिव संजीव गडकर, नगराध्यक्ष विरेंद्र ढवळीकर, नगरसेवक रितेश नायक, कुट्टी पंचायतीचे सरपंच नावेद तहसीलदार, जिल्हा पंचायत वांगडी प्रितेश गावकर आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. आपले सरकार लोकांची सेवा करपाक सदांच तयार आसा. सरकाराच्या वेगवेगळ्या येवजण्यांचो फायदो करून घेवपाचे आवाहन तांणी लोकांक केले. फोणेच्या विभागीय कृषी खात्याच्या नव्या कार्यालयाचे आणि इमारतीचे आयज मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तावण केले. फीत कापून आणि बुन्यादी फातराचे अनावरण करून इमारतीचे उक्तावण झाले. या संदर्भात उलयताना मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी फोण्यातल्या विभागीय कृषी खात्याची नवी इमारत लोकां खातीर शेतकारांक आणि बागायदारांक सेवा दिवपाक तयार आसा असं सांगून हांगच्या जनतेन या खात्याच्या वेगवेगळ्या येवजण्यांचा लाभ घेवचो असे आवाहन केले. राज्यातल्यो 11 न्हंयो प्रदूषित झाल्यात. त्यो प्रदूषित जावपाक घाणयारे उदक सोडप तशेंच उद्देगीक वसणुकेंतले हानिकारक रसायनां सोडप, कोयर उडोवप तशेंच हेर घाणयारे उदक उदका स्रोतांनी सोडिल्ल्या कारणान आयज उदकाची ही परिस्थिती आसा अशें हळडणचे आमदार कार्लूस फरेरा हांणी सभाघराच्या नदरेक हाडून दिले. परतून एक फावट कांय मुखेल खबरो. खेळ मंत्र्याच्या हस्तुकी फोंड्या नव्या नागरी पुरवण कार्यालयाचे उक्तावण. गोयचे नाव घालून ऑनलाईन पद्धतीतल्यान लोकांक पैसे घेऊन टोपी घालपाचे प्रकार जातात असे गोय पोलिसाच्या नदरेक आयला अशी माहिती मुखेलमंत्री तसेच गृहमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणे खातीर पालक शिक्षकांनी या धोरणाची मूळ तत्वां समजून घेवची असे आवाहन गोवा एसईआरटीचे संचालक मेघना शेटगावकर हांणी केल्या. फुडल्या 15 दीस पावपा इतको गॅस सिलिंडराचो साठो राज्यांत आसा अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सभाघराक दिल्या. फोणेच्या विभागीय कृषी खात्याच्या नव्या कार्यालयाचे आणि इमारतीचे आयज मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तावण केले. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमचे फुडले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25